एक गाडीवान बैलगाडी घेऊन डोंगराळ रस्त्याने हाकलीत जात आहे. रात्रीची वेळ व निबिड अंधार आहे. जाताना एकदम त्याला रस्त्याचे फाटे आढळतात व गोंधळून जाऊन कोणता रस्ता घ्यावा हे सूचनासे होते. शेवटी एक रस्ता निवडतो. बैलांना मारून ओरडून हाकीत असता गाडीची चाके घसरतात. खराब व न दिसणारा रस्ता ह्यामुळे बैलही थांबतात. गाडी कोठे जात आहे हे अगदी दिसेनासे होते. गाडीवान कुठे जात आहे त्याला मात्र माहीत नाही. गाव सोडून एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन राहण्यासाठी तो निघाला. गावातल्या लोकांची भांडणे व रोगराई ह्या त्रासामुळे त्याला गाव सोडून दुसरीकडे जायचे होते. त्याला अशी आशा आहे की आपण योग्य मार्गाची निवड केली आहे. त्याचप्रमाणे त्याला खात्री वाटते की रस्त्यात चोर नाहीत व चांगल्या इच्छित स्थळी आपण पोहोचू. जीवनाच्या रस्त्यावरून आपण सर्व प्रवास करीत आहोत. पण आपणास ठाऊक आहे का की आपण कोठे जात आहोत? की त्या गाडीवानासारखे चांगला रस्ता माहीत नसतानाही आपण जातच आहोत? आपला मार्ग योग्य किंवा अयोग्य हे हा पूर्ण प्रवास संपल्यानंतरच कळेल. पण पुन्हा हाच प्रवास करणे अशक्य होईल. जीवनाचा रस्ता पाप व दुःखाने भरला आहे. सुख व शांती लुटणारे चोर म्हणजे सैतान व दुरात्मे ह्या रस्त्यात असतात. सैतान नेहमी फसवतो अशासाठी की आपण चुकीचा रस्ता निवडावा. पुष्कळ लोक म्हणतात की सर्वच रस्ते देवाकडे जातात. पण तसे नाही. पाप मरण व शेवटी नरकाकडील रस्ता निराळा. नरकात सैतानाजवळ माणसे देवापासून कायमची विभक्त असतात. ह्या ठिकाणाहून सुटण्याचा मार्गच नाही. मग देवाकडे जाण्याचा मार्ग किती? एकच मार्ग देवाकडे जातो हे मात्र नक्की. हा मानवनिर्मित मार्ग नाही. पण जे सर्व स्वीकारतील असा देवानेच तयार केलेला एकमेव मार्ग आहे. हा आपल्या पुण्यकर्माचा नव्हे. मग हा मार्ग कसा सापडू शकेल? त्यासाठी आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. पापाबद्दल पश्चाताप करा आणि येशू आपणास योग्य मार्ग दाखवेल. ज्यांना हा मार्ग सापडला त्यांच्या पापक्षालनामुळे जीवनात अत्यानंद झाला. येशूवरील विश्वासाने त्यांना कायम देवाकडे जाणारा व सुखाचा मार्ग मिळाला. ख्रिस्ताच्या मागे जाऊन व विश्वास ठेवूनच ह्या मार्गावर आक्रमण करता येते. कृपया लक्षात ठेवा की हा मार्ग अरुंद आहे. हा मार्ग सरळ व पवित्र आहे. ह्या मार्गात आनंद आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावरील विश्वासाने तो तुम्हास ह्या चांगल्या मार्गाने नेईल. पापाबद्दल पश्चाताप करा. आपणास पापक्षालन देऊन सार्वकालिक मोक्षाची देणगी आपणास तो देईल. आपणास नरकाच्या मार्गापासून सोडवण्यासाठी त्याने आपले जीवदान दिले. पापांची किंमत भरण्यासाठी तो मरण पावला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा ख्रिस्त स्वीकार करतो. आपले जीवन बदलून जाईल. पाप व अंधकाराच्या जीवनात आपण राहणार नाही. पाप व सैतान ह्या सर्व गोष्टीकडे पाठ फिरवून आपली दृष्टी परमेश्वर व स्वर्ग ह्या गोष्टीकडे राहील.